सलग दुसऱ्यांदा भारतानी मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजेच मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर
सुपर हिट 93.5 रेड एफ एम वर. नमस्कार, मी आहे संग्राम आणि माझ्या बरोबर आहे द फर्स्ट सिटीजन ऑफ द सिटी, पुण्याचे महापौर प्रशांत जगताप. पाण्यावरती आपण आता खूप बोललो. रस्त्यांचा विषय हा प्रत्येकच मान्सून मध्ये रस्त्यांच्या खड्ड्यांचा विषय. आणि आता रिसेंटली मुंबईत जे काही कॉन्ट्रॅक्टर्स वरती कारवाई वगैरे केली गेली, अटक झाली, काही अधिकाऱ्यांनाही अटक झाली, आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर असं मी ऐकले की आपल्याकडे पुण्यात कधी कुठल्याच कॉन्ट्रॅक्टरवर त्यांनी खराब काम केलंय म्हणून भरपूर पैसा खर्च करून सुद्धा सरकारचा लोकांचा समजा खड्डे पडत असतील तर कारवाई झाली असं कधी ऐकण्यात नाहीये. म्हणजे एखादी कंपनी ब्लॅकलिस्ट होते पण मग तीच माणसं दुसऱ्या नावाने कंपनी चालू करू शकतात आणि मग जैसे.
मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो, पुण्यामध्ये खड्ड्याच्या संदर्भात माझी भूमिका वेगळी. मी महापौर म्हणून या ठिकाणी कामकाज करत असताना माझी भूमिका ही पुणेकरांच्या मनावर कायम कोरली जावी ही माझी भूमिका आहे. याच्यामध्ये कुठेतरी नेहमीच्या फॉर्मॅलिटीप्रमाणे काम व्हावं अशा माझ्या मनात बिलकुल नाही. या ठिकाणी आपण एक चांगले निर्णय करून गेलो याचं समाधान सुद्धा मला पुढे राहिलं पाहिजे. पुणेकरांनी त्या संदर्भात माझी दखल घेतली पाहिजे. या दृष्टीने मी निर्णय घ्यायचा प्रयत्न करतोय. मला पुणेकरांना सांगायचं आहे, मी मागच्या 10-12 दिवसांमध्ये पुण्यामध्ये जिथे माझा पाणी दौरा झाला, मी अधिकाऱ्यांना कामाला लावलं, जे छोटे खड्डे होते ते बुजवायला लावले, पण ज्या ठिकाणी नवीन रस्ते झालेत आणि ते वॉरंटी पिरियड मध्ये होते, ते लायबिलिटी पिरियड मध्ये होते, त्या जे काही कॉन्ट्रॅक्टर्स आहेत किंवा अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाईचे आदेश मी दिलेले आहेत. त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांना ब्लॅकलिस्टेड करायला लावले. आणि माझा पुढे जाऊन प्रयत्न आहे की एखादा माणूस ज्यावेळेस एखाद्या फर्मच्या नावाने ते लायसन्स रजिस्टर करतो त्यावेळेस त्या फर्म बरोबर त्या माणसाने ब्लॅकलिस्टेड करावं असा माझा प्रस्ताव
अर्थ काहीतरी
निश्चित आणि तसाच निर्णय हवा. कारण हे रस्ते पुणेकरांच्या बरोबर देशाचे आहेत, देशाच्या आर्थिक बाबींशी किंवा देशाच्या रोजच्या मूलभूत गोष्टीशी खेळण्याचा कोणालाही अधिकार नाही. त्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त कडक झालेली कारवाई आपल्याला पुढच्या काळात नजीकच्या काळात निश्चित दिसेल.
हे फारच स्टँडर्ड वाक्य झालं आणि त्याच्यामुळे याचा नेमका अर्थ काय इज व्हॉट वील फाइंड आउट इन जस्ट बिट. पण त्याच्या आधी सुपर हिट गाणं. संग्राम 93.5 रेड एफ एम बाज जाते रहो.